வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஞான தேவ துகா ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹாராஜ் பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜெய். சப சந்தன கீ ஜெய், ஜெய ஜெய ரகுவீர சமர். இஹைவ தைஹி ஜிதஹ ஸர்கஹ யேஷாம் சாம்யே ஸ்திதம் மனஹ நிர்தோஷம் ஹி சமம் ப்ரஹ்ம தஸ்மாத் ப்ரஹ்மணி தே ஸ்திதாஹ. பாஞ்சவா அத்யாயத்துல 19வா ஸ்லோக் ஜீவன் முக்தாச வர்ணன் கரணாரா அசா ஸ்லோக். याच्या आधीच्या श्लोकापासून जीवन मुक्ताची लक्षणं सुरू झाली. कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, ती होण्यासाठी एक कारण परंपरा असते, साधन परंपरा असते, विचार परंपरा असते, धारणेची देखील एक परंपरा असते. विषयच सत्य आहेत अशी धारणा असेल तर त्या धारणेच्या परंपरेने त्याचं जीवन पुढे जाणार. इंद्रिय सुख ज्यांना अत्यंतिक सत्य वाटतात त्यांची धारणा तशी झाल्यामुळं त्यांचं जीवन तशाच प्रकारे विकसित होत होत त्या जीवनामध्ये असतील त्या सुख आणि दुःखाला प्राप्त होणार. कांजी प्यायल्यामुळे अमृताचे गुण येणार नाहीत. जर अमृत हवं असेल तर अमृत मिळवण्यासाठीच प्रयत्न करावे लागतात. असं असल्यामुळं ज्याचं मन, ज्याची बुद्धी, ज्याचं अंतःकरण, जो जीव भावानी आपली मुक्ती जीवन चालू असतानाच अनुभवतो त्याच्या जीवनाची दिशा सुरुवातीपासूनच तशी असली पाहिजे, तरच ते घडतं. हे जीवन मुक्ताचं जे दर्शन भगवंतांनी आपल्याला घडवलेलं आहे ते दर्शन आपल्याला आश्चर्यासारखं आहे. अशी व्यक्ती असू नाही शकणार असं आपलं मत आहे. आपल्या आत असणाऱ्या विचाराच्या प्रक्रियेतूनच आपलं मत ठरत. जी काही बुद्धी आपल्यापाशी आहे त्या बुद्धीतून आपलं मत निश्चित होतं. आपल्याला आपल्या मताचा कितीही अभिमान जरी असला तरी देखील आणि आपल्या बुद्धीबद्दल आपल्याला कितीही भरोसा जरी असला तरी देखील ती बुद्धी अंतिम सत्य बरोबर अथवा चूक म्हणून फुली मारायला प्रत्येक वेळेला समर्थ असेल अशा भ्रमात राहण्याचं कारण नाही. आपल्या बुद्धीच्या बाहेर देखील अंतिम सत्य असू शकतं. जीवन मुक्ताची जी जीवन प्रणाली आहे ती जीवन प्रणाली त्याच्या कोणत्या तरी कर्मांचा परिणाम म्हणून किंवा परिपाक म्हणून निर्माण झालेली आहे. तशा प्रकारच्या कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता एकदम जीवन मुक्त होणं हे तर अशक्यच आहे. एवढंच नव्हे तर ज्यांना अशक्य वाटतं त्यांना जीवन मुक्तच नसावा असंही वाटण्याची शक्यता आहे. असं काही नसेल, काहीतरी सांगितलं जातं असंही वाटण्याची शक्यता आहे. असं काही घडू नये म्हणून हे जीवन कशा रीतीने प्राप्त केलं जातं हे भगवंतांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याचं मन अतिशय शुद्ध झालेलं असतं. या शुद्ध मनाचा आपल्याला अनुभव नाही. मी कधी कधी आपल्याला अनुभव नाही असं म्हटल्यामुळं तुम्ही नाउमेद होण्याचं कारण नाही. सर्वसाधारणपणाने आपल्याला अनुभव नाही. मला माहित आहे की तुमच्यामध्ये बसलेली अनेक मंडळी ही शुद्ध मनाकरता धडपडतायत हे मला माहित आहे. दुसऱ्याचा मुलगा पास झाला तर आपला मुलगा तितका चांगल्या मार्काने पास झालेला नसतानाही पेढे घेऊन जाणं स्वामीजी म्हणत असत असे तुम्ही आहात, पण सर्वसाधारणपणाने अशा प्रकारचं मन नसतं. शुद्ध मन ही जी गोष्ट आहे ती कमावायला लागते. ती झाड हलवल्यावर पडत नाही. मध्ये कधीतरी मी असं वाचलं की आपल्या पंतप्रधानांनी असं सांगितलं की झाड हलवल्यावर पैसा पडत नसतो. झाड हलवल्यानंतर गुण पडत नाहीत, आपल्या ठिकाणी येऊन पोचत नाहीत. ते कल्टिव्हेटच करावे लागतात. तशा तऱ्हेने मन शुद्ध असणं, शुद्ध मनासाठी म्हणून कटिबद्ध असणं, तशाच प्रकारे अंतःकरणातले भाव देखील अतिशय निर्मळ असणं, दुसऱ्याचं वाईट व्हावं, माझ्या पुढे कोणी जाऊ नये, जो कोणी जात असेल त्याचा नाश व्हावा, कायदे करावे लागतात, मारून टाकायचं, जो माझ्या पुढे जाईल त्याला मारून टाकायचं, माझ्या शेजारी माझे भाऊ बंद राहतात आणि माझ्यापेक्षा त्यांचा धंदा चांगला आहे म्हणून त्याच्या मुलालाच मारून टाकायचं, याच्यासाठी प्रयोग करायचे, हे घडू नये म्हणून कायदे करायला लागतात आपल्या समाजामध्ये. अंतःकरण कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचलं असेल आपण कल्पना करू शकतो. आणि असे कायदे करू नका म्हणून विरोध होतो. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, तोही साम्यवाद आहे आणि भगवद्गीतेने सांगितलेली देखील साम्यवादच आहे. भगवद्गीता देखील साम्याचीच गोष्ट बोलते आहे. सुदैव किंवा दुर्दैव अशा करता म्हणायचं की केवळ बुद्धीने मात्र अशा प्रकारचा साम्यवाद होणार नाही. हे साम्याचं जीवन अनुभवाला येण्यासाठी म्हणून प्रत्येकानेच कष्ट करण्याची गरज आहे, प्रत्येकानेच प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणीतरी कोणाला तरी डिक्टेट करून अथवा बजावून अथवा धमकावून अशा प्रकारचा साम्यवाद येत नसतो, किंवा तशी राजव्यवस्था करून देखील साम्यवाद येत नसतो. भगवंत इथं साम्यच शब्द वापरतात. इह इव तैहि जिताः सर्गः येषाम साम्य स्थितम मनहा, ज्यांचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित झालं. अंतःकरण निर्मळ, मन शुद्ध, इंद्रिय जिंकलेली, आणि सर्व भूतात्म भूतात्मा इतका व्यापक भाव, असा जेव्हा होईल तेव्हा एखादा कर्मयोग युक्तीनी युक्त असा होतो. कर्मयोगाची युक्ती आहे, कर्म करण्याची युक्ती आहे. त्या युक्तीमध्ये नेहमीच स्वतःचं हित पाहणं किंवा स्वतःचा फायदा पाहणं, आपले पैसे दुप्पट चौपट दहापट करणं एवढाच विचार नाहीये. त्याकरता केवळ वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये शिरणं. माझ्याकडे एक जण मध्यंतरी आलेले होते, म्हटलं काय करता, ते म्हणे मी काय, त्यांनी सांगितलं मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहे म्हणाले. हो का, पण भांडवल वगैरे, माझा भाऊ राजकारण करतो तो मला भांडवल देतो म्हणाले. किती स्पष्ट आणि साधा व्यवहार आहे बघा, भाऊ राजकारण करतो तो पैसे देतो, मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काय करतो, आता किरकोळ काम करतो, थोडेसे बंगल्याचं रिपेरिंग, एखादी स्कीम व्हावी असा प्रयत्न करतोय. दोन तीन प्लॉट आहेत पण ते जरा उशिराने भाव त्या भागात आल्यानंतर मग वाढवू, असं विकसित करू असा विचार आहे. कर्मयोगाची युक्ती म्हणजे येन केन प्रकारेण पैसे मिळवून जीवनामध्ये यशस्वी होण्याची युक्ती नाही. कर्मयोगाची युक्ती, याचा अर्थ शांत कर्म करून देखील शांत होण्याची कला म्हणजे कर्मयोगाची युक्ती. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम. युक्त व्हायचं कर्म करता करता, युक्त म्हणजे आत्म्याशी युक्त, आणि शांती प्राप्त करायची. शांतीचा धनी व्हायचं, हे युक्त झाल्यानंतर सहज घडणारी घटना म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणं. आत्मज्ञानाशी युक्त होणं, तरी आत्मयोगे आधीला जो कर्मफळाशी विटला तो घर रिगोनी वरिला शांती जगी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे जे साम्यता असणार जीवन, मुक्ताचं जीवन आहे, त्या जीवनामध्ये शांती ही प्रधान गोष्ट आहे. तो शांती न सोडता सगळं काही करतो, शांती राखून तो असतो. त्याच्या पहिल्या श्लोकामध्ये देखील विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनः, अंतर्यामी असणारी शांती ढळू न देता विद्या विनय संपन्न ब्राह्मणाकडं गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांकडं आत्मस्थ आत्मसंस्थ राहून आपली शांती बिघडू न देता तशीच कायम ठेवून तो पाहतो. कर्म करत असताना कर्तृत्व आणि कर्तृत्वाबद्दलचा विशेष अभिमान ही न टाकता येण्याची गोष्ट आहे. फार कठीण, देहधारी माणसाला टाकणं फार कठीण. ईश्वराने एवढं मोठं कर्म केलं, जगत निर्माण झालं, पण त्याच्यामध्ये त्याचा कोणताही कर्तृत्व भाव नाही. ईश्वराने एवढं मोठं जगत निर्माण केलं पण ईश्वर असं म्हणतो की मी काहीही केलं नाही, हे कर्म माझं नाही. माझी अचिंत्य शक्ती जी माया, किंचित अज्ञान माझ्या बरोबर असणार, त्यामुळे हे सगळं आपोआप घडलं. मी कर्माचा करता नाही. तसंच या जगडव्या कर्मचक्रामध्ये जे फलस्वरूप मिळतं, मागच्या वर्षी पाऊस चांगला आला नाही, या वर्षी पाऊस चांगला आला, हा जो कर्मफल संयोग आहे, ईश्वराच्या जगतामध्ये झालेल्या कर्मातून सहज निर्माण होणारा, ईश्वर त्याला जबाबदार नाही, तो त्याच्यापासून अत्यंत अलिप्त. तशा बोधाने हाही कर्तबगार असताना, कर्म करत असताना, न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभुः अशी जशी प्रभूची बोधाची पातळी असते तशी बोधाची पातळी ठेवून राहतो. कठीण आहे. आपली इंद्रिय आपापल्या अर्थामध्ये वर्तन करत आहेत. काय जी जन्मजन्माच्या संस्कारांनी बुद्धी, कोणाची बुद्धी फार उत्तम असते, बोथट कोणाची असते, कोणाची धारदार असते, ती त्याच्या विचाराचा, विवेकाचा, विषयाच्या ठिकाणी रमणं न रमणं, त्याचा राजस तामस सात्विक जी कर्म केलेली आहेत त्याचा बुद्धीवर झालेला जो परिणाम, त्यामुळे कशी बुद्धी आणि जन्मजन्म तशी बुद्धी त्याला लाभलेली असते. आपल्या स्वतःपाशी जी बुद्धी आहे तर ती बुद्धी जन्मजन्म लाभलेली असते. काही आता या क्षणी आपण मिळवलेली नाहीये, ती आपल्यापाशी आलेली असते. अशा भावनेनी ज्यांनी बुद्धीचा अभिमान टाकला, कर्तृत्वाचा अभिमान टाकला, कर्माचा अभिमान टाकला, हे सगळं ऐकत असताना आपला जणू काही संबंधच नाहीये या, कारण आपली कर्म आणि इथं चाललेलं निरूपण. पण नेहमीच लक्षात ठेवू की हे जीवनमुक्ताचं लक्षण चाललेलं आहे. जीवनात बद्ध होऊन आपण ते ऐकतो आहोत, आपली बद्धता आहे आणि हा मुक्त आहे. आपण कर्तृत्वाच्या ठिकाणी बद्ध आहोत, आपण कर्मांच्या ठिकाणी बद्ध आहोत, आपण कर्मफळाच्या ठिकाणी बद्ध आहोत. पाप आणि पुण्य भावनेच्या ठिकाणी आपण बद्ध आहोत आणि हा त्याच्यापासून मुक्त झालेला आहे. अशा प्रकारे हा जो मुक्त झालेला महात्मा आहे तो महात्मा इह इव तैही जिताहा सर्गाहा, इथच आत्ताच हेच जीवन जगत असताना इह लोकातच, असा त्याचा अर्थ आहे. आत्ताच्या जीवनाशीच पुढच्या जीवनाचा संबंध आहे, मागच्या जीवनाचा आत्ताच्या जीवनाशी संबंध आहे. जसं बुद्धी परंपरेनी आली, चित्त परंपरेनी आलं, तसं आत्ता जे आहे तर तेच पुढे आरंभीची शिल्लक म्हणून आपल्याला मिळणार आहे. इहच जिंकल्यामुळं पुढचा जन्म देखील तो जिंकतो. सर्ग हा म्हणजे पुढचा जन्म. चालू जीवन जगत असतानाच पुढचा ज्यांनी जन्म जिंकला, आत्ताचा तर जिंकलेलाच आहे असा त्याचा अर्थ, आणि पुढचाही जिंकला. आत्ताचा जिंकला म्हणून पुढचाही जिंकला. आत्ता बद्ध असला तर पुढच्या जन्मात बद्धच राहणार. इह इव तैही जिताहा सर्गाहा. आत्ता जर डोळा बांधलेला असला तर पुढच्या जन्मातही डोळा बांधलेलाच राहणार. बांधलेला म्हणजे विषयांनी बांधलेला, विषयाकडे ओढ घेणारा. आत्ता आमची इंद्रिय जर बांधलेली असतील विषयांच्या ठिकाणी तर पुढच्या जन्मी विषयांच्या ठिकाणी बांधलेलीच राहणार. आत्ता आमचं मन जर अडकलेलं असेल तर या जन्मानंतर जे आम्हाला पुढच्या जन्मात मन प्राप्त होतं असं भगवंत म्हणतात संस्कारानुसार, ते बांधलेलंच मिळणार, तसंच तसंच मिळणार. आपलं आपल्यालाच मिळतं. देह ठेवल्यानंतर गल्लत होऊन दुसऱ्या कोणाचं तरी आपल्यापाशी आलं असं होत नाही. आपलाच प्रवास आपल्या तऱ्हेने चालू राहतो. म्हणून ज्यांनी इह जिंकला तैही जिताहा सर्गाहा, त्यांनी पुढचा जन्म देखील जिंकला असं म्हणतात. आणि इह कोणत्या गुणांनी जिंकला याच मगाशी सांगितलेल्या सर्व भूतात्म भूतात्मा इंद्रिय विजय अंतकरण शुद्ध मन शुद्ध असणं इंद्रियांच्या सर्व क्रिया कर्म चालू असताना इंद्रिय आपापल्या अर्थामध्ये वर्तन करतायत मी काही याच्यातलं करत नाही असा भाव असा बोध मी याचा अर्थ आत्म्याच्या जीवाच्या अंगानी मी या कर्मापासून अलिप्तच आहे तसंच सर्व कर्म जगडव्याळ कर्म ब्रह्माच्याच तत्वतः अधिष्ठानावर म्हणून माझीही सगळी कर्म ही तत्वतः परमात्म्याच्याच अधिष्ठानावर माझं जीवनच परमात्म्याच्या अधिष्ठानावर त्यामुळे संग टाकून मी ते जीवन जगतो अशा प्रकारचा भाव भगवंत असं म्हणतात की इहैव तैहि जितः सर्गः या भावनेने जगत असल्यामुळं तो करून देखील लिप्त होत नाही किंवा सुखे नैव बंधापासून मुक्त होऊन जातो किंवा पद्मपत्रम इवाम भसा पद्मपत्राप्रमाणे अलिप्त राहतो ही जी त्याची इहलौकीची भावना असते तीच भावना घेऊन तो पुढचा जन्म देखील जिंकतो पुढचा जन्म जिंकतो याचा अर्थ कदाचित त्याला पुढे जन्मच मिळत नाही तो मुक्तच होऊन जातो या जीवनात मुक्त असल्यामुळं तो पुढचं जीवनच जिंकतो जन्म नाही रे आणि तुका म्हणे ह्याची भाक त्याला परत जन्मच येत नाही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे अशा प्रकारे पुनरपि जन्म पुनरपि मृत्यू दुस्तर असा संसार हा संसार तो ओलांडूनच जातो इहैव तैहि जितः सर्गः याचाच एक अर्धा राहिलेला विषय की हे सगळं जीवन जगत असताना पूर्णपणाने जर जीवन मुक्तता लाभली नाही तर काय तो सहाव्या अध्यायामध्ये योगाचा अभ्यास अर्धवट राहिला समजा प्राप्तव्य प्राप्त केलं नाही केलं गेलं नाही तर काय घडतं यांनी सहाव्या अध्यायात त्याचं उत्तर दिले जितक्या प्रमाणात आत्ता जन्म जिंकला आहे तितक्या गुणांनी पुढच्या जन्मामध्ये सुरुवातच तो करेल आणि पुढच्या योग भ्रष्ट होऊन तो जन्माला येईल आणि पुढच्या जन्मात तो मुक्त होऊन जाईल पण तो मुक्त झाल्याखेरीज राहणार नाही पुढचा जन्म आहे शास्त्र म्हणतं म्हणून आहे आणि शास्त्र हे जे पुढचा जन्म आहे असं सांगतं आणि त्याकरता कर्माचा एक विशिष्ट सिद्धांत सांगतं त्यामुळं आत्ताच्या जन्मामध्ये खूप जपून न्याय धर्म्य नीतीला धरून अशी कर्म करण्याची प्रेरणा त्यामुळे मिळते हा जन्म त्यामुळे सार्थकी लागतो आणि मग पुढचा जन्म आहे शास्त्रांच्या म्हणण्याप्रमाणे आणि तोही तशाच प्रकारे मिळतो आणि तो जिंकला जातो पुढचा जन्म जिंकणं म्हणजे मुक्त होणं आत्ताच जीवनामध्ये मुक्ती अनुभवल्यामुळं पुढच्या जन्मामध्ये एकतर जन्म होऊन मुक्त होणं किंवा जन्मच न होणं कोणाच्या बाबत हे घडतं येशाम साम्य स्थितम मनहा ज्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित झालं मागच्या वेळेला आपण पाहिलं भगवद्गीतेने या समत्वाचे किती गोडवे गायलेले आहेत प्रत्येक ठिकाणी मग कर्मयोग सांगताना स्थितप्रज्ञ सांगताना गुणातीत सांगताना इथं जीवनमुक्त सांगताना भक्त प्रत्येक ठिकाणी समत्वाचं अतिशय कौतुक भगवंतांनी केलेलं आहे. विनोबाकर म्हणतात की भगवद्गीतेचं दुसरं नाव साम्य योग असं ठेवायलाही हरकत नाही. जेव्हा जेव्हा ज्ञानाची गोष्ट निघते तेव्हा हे ही साम्यताच भगवंत ठळकपणाने सांगतात. एवढंच नाही तर जो निर्गुणोपासक असतो त्याची बुद्धी देखील समबुद्ध यहा म्हणून सांगितलेलं आहे, ती सम असते. अशा ठिकाणी अशा प्रकारे ज्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थिर झालं, भगवंतांनी सांगितलेलं हे जे साम्य आहे त्याच्यामध्ये प्रिय आणि अप्रिय हे जे प्राथमिक द्वंद्व आहे, हवं आणि नको आणि त्याचा अंतिम परिणाम सुख आणि दुःख याच्यामध्ये होतो, याच्या दरम्यान बरीच द्वंद्व येऊन जातात. या द्वंद्वांच्या बाबत समता, द्वंद्व साम्य हे भगवंतांचं सांगण्याचं विशेष आहे. तसंच गुणसाम्य हेही भगवंतांना अभिप्रेत आहे. सत्व रज आणि तम या तीन गुणांपासून देखील तो वेगळा असणं, वेगळेपणाने सत्व रज तम याबाबत तो राहणं, प्रसंगी सत्व निर्माण होईल आपल्याच देहामध्ये, प्रसंगी रजोभाव निर्माण होईल कर्म करायला लागेल, प्रसंगी झोपेल दमला कर्मांनी म्हणून, आणि तमोभाव निर्माण होईल आणि झोपेच्या अधीन होईल, हे जे गुणसाम्य आहे हे गुणसाम्य देखील आणि त्याच्या बरोबरीने फलसाम्य, आपण जी काही कर्म करू त्या कर्मातून शुभ आणि अशुभ अशी काही ना काहीतरी फलं निष्पन्न होणार. अगदी शुभाकरता जरी प्रयत्न केला तरी अशुभ एखाद वेळेला मिळू शकतं. भगवंत सांगतात फळाकरता प्रयत्नच करू नका आणि जे फळ मिळेल ते समत्वानेच स्वीकारा. अशा प्रकारचं जीवन हे भगवंतांचं एकूण साम्य सांगण्याचं तंत्र आहे. द्वंद्वाबद्दल समता, गुणांबद्दल समता आणि फलभावनेविषयी समता. ही समता नक्की काय आहे? आपल्या आत्म्यामध्ये किंवा आपल्या मूळ जाणीवेमध्ये जीवभाव पूर्णपणाने रमून राहणं, एक जीवभावाच्या अंगाने आत्मबोध होणं. साम्य काय आहे ते मी सांगतोय, समता काय आहे ते मी सांगतोय. ज्यांनी समता प्राप्त केलेली आहे त्याचं पहिलं अव्यवच्छेदक लक्षण तो आत्म्यामध्ये रमून असलेला असलाच पाहिजे. आत्म्यामध्ये रमून असला तरी देहधारी असल्यामुळं त्याला मन असणार, चित्त असणार, अंतःकरण असणार, बुद्धी असणार. मग त्याची बुद्धी काय वर्तन करत असली पाहिजे? त्याची बुद्धी ही आत्मनिष्ठा असेल. विषयाच्या ठिकाणी निष्ठा असण्यापेक्षा आत्म्याच्या ठिकाणी निष्ठा असेल आणि त्याची बुद्धी व्यवहाराकरता म्हणून निश्चित त्याला मदत करेल, पण ती विषयाच्या ठिकाणी गुंतून पडणार नाही, ती आत्मनिष्ठच राहील. म्हणून दुसऱ्या अध्यायात त्या बुद्धीचं लक्षण स्थिर बुद्धी असं केलेलं आहे. ती स्थिर असेल आणि ती स्थिरतेने त्याच्या ठिकाणी राहील. त्याचं चित्त कसं असेल? त्याचं चित्त विषयाचं चिंतन करणारं नसेल. त्याचं चित्त हे आत असणाऱ्या आत्मविचारांनीच प्रेरित झालेलं असं असेल. त्याच्या चित्तामध्ये आत्मविचार असेल आणि बाहेर त्याच्या चित्तामध्ये जगत कल्याणाचा भाव असेल. पटतंय का तुम्हाला? त्याच्या चित्तामध्ये जगत कल्याणाचा भाव असेल, त्याचं अंतःकरण कसं असेल, त्याला अंतःकरण असेल पण ते दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होईल, त्याचं अंतःकरण दुसऱ्याच्या सुखाने सुखी होईल, पण असं सुखी आणि दुःखी होत असताना देखील आत्मभाव त्याचा टिकून राहिल्यामुळं अंतःकरण वृत्तीचा त्याच्या एकूण जिजी विषयावर मात्र परिणाम होणार नाही. साने गुरुजींसारखी आत्महत्या तो करणार नाही जगतामध्ये दुःख पाहून. तसंच जगताचा सूड घ्यायला जाणारी बुद्धी त्याच्या ठिकाणी नसेल विषमता पाहून, पण तो नक्की दुःखी होईल. अत्याचार पाहून त्याला वाईट वाटेल. सर्वत्र राम राज्य असावं अशी त्याची भूमिका असेल असंच त्याला वाटत असेल. त्याच्या अंतःकरणातून त्याला सर्व सुखी असावेत, सर्वांचं कल्याण व्हावं अशीच भावना त्याच्या अंतःकरणात वसत असेल. आणि त्याचं मन कसं असेल, मन म्हणजे ओपन कॅमेरा असतो. मन असं चित्तासारखं बुद्धीसारखं निश्चयाने एकाच ठिकाणी राहील असं नसतं, म्हणून ते फक्त मनाचा उल्लेख करतात. त्याचं मन ही सामन्याच्या ठिकाणी स्थिर असेल असं म्हणतात. इहैव तैहि जिताः सर्गाः येषां साम्ये स्थितं मनः. बाकीच्या कोणाचं वर्णन करण्याची भगवंतांना आवश्यकता वाटली नाही. म्हणजे बुद्धी चित्त याच्याबद्दल सांगण्याची भगवंतांना आवश्यकता वाटली नाही. तसं मन सांगितलं म्हणजे मग बाकीच्या गोष्टी आपोआप आल्याच त्याच्या अंतर्गत. त्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थिर असेल, त्याचं मन साम्याच्या ठिकाणी रमलेलं असेल. थोडक्यात जर सहा घोडे असतील रथाला तर सहाही घोड्यांचे लगाम जाणीवेनी उत्तम त्यांनी सांभाळलेले असतील, पण त्याच्यात मनाचं वर्णन जास्त केलं. त्याचं मन साम्याच्या ठिकाणी स्थित असेल, साम्याच्या ठिकाणी स्थित असेल म्हणजे मन अस्वस्थ अशांत कटकट उद्वेग ताप संताप यांनी मुक्त असेल. मन साम्याच्या ठिकाणी स्थित आहे कारण जर बुद्धी अंतःकरण चित्त आणि शुद्ध अहंता म्हणजे जीवभावच आत्मभावाला प्राप्त एवढं झालेलं असेल तर मन आपोआपच दैवी गुणांनी युक्त असं होईल. आणि मनामुळे त्याला समदृष्टी प्राप्त होईल. या दृष्टीमुळं नाही, या डोळ्यांमुळं नाही, मनामुळं. पण हे जे मन आहे त्याला माग चित्त बुद्धी अंतःकरण हे सुसंस्कारित झाल्यामुळं मग मन देखील समतेमध्ये रमणार, शांती समाधानामध्ये राहणार असं असेल. आणि एक प्रकारची समदृष्टी पण विशेष करून अंतःकरणाचा भाव मनावर आरोपित होतो त्यामुळे शुभ दृष्टी. बुद्धीचा भावही मनावर आरोपित होतो म्हणून आत्मस्थ बुद्धी आत्म्याशी युक्त असल्यामुळं मनाला देखील सर्वत्र परमात्मा पाहणं अशा प्रकारची प्रेरणा निर्माण होईल. चित्ताचा प्रभाव देखील मनावर पडत असल्यामुळं मनाचं चिंतन हे दैवी असेल, दैवी गुणांनी युक्त असं असेल. आणि नाही तेव्हा जेव्हा फार विषय रजोगुणी वातावरण अशा ठिकाणी हा जीवनमुक्त पुरुष गेला, एका लग्न समारंभामध्ये गेला, एका राजकीय सभा समारंभाच्या ठिकाणी पोहोचला, तर तो कसा असेल, तो बहुशी आतच असेल, आत्म्याच्या ठिकाणीच असेल. आणि या बाहेरच्या सर्व देखाव्याकडं तो आत राहून मौजेनी पाहत असेल, त्या दृश्याचा त्याच्या मनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. त्याचे जे मापदंड आहेत ते मापदंड कपडे, दागिने, रूप, सत्तावान पुरुष, संपत्तीमान पुरुष असं दिसल्यामुळे सामान्य मनुष्य जसा हिलकावे खातो तसं त्याचं होणारच नाही. तो आत असेल, स्वतःच्या विश्वासामध्ये असेल. आत्मविश्वास हा शब्द खरं म्हणजे आत्म्यामध्ये रमणं अशा अर्थानेच आहे. तसा तो असेल, बाहेरचं कसंही असेल, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच, अत्यंत विपरीत परिस्थिती असेल तेव्हा तो कसा असेल, तेव्हाही तो बहुंशी आतच असेल आणि त्याचं मन शुभाचीच इच्छा धरेल. पण अशा वेळेला बहुतेक करून तो तटस्थ असेल, तो अलिप्त असेल. शुभ आणि अशुभ याच्या कोणत्याही भावाला तो शरण जाणारा नसेल. पाप आणि पुण्य याच्या कोणत्याही भावनेला तो शरण जाणारा किंवा त्याच्या अधीन होणारा नसेल. अशा प्रकारे तो तटस्थ असेल, द्रष्टा असेल, अलिप्त असेल, स्वभावाने अलिप्त असेल. हा त्याचा स्वभाव आहे तो त्याचा आत्म्याचा असेल, मनाचा असेल, बाहेर आणि दरम्यानच्या मधल्या अवस्थेमध्ये चित्ताचा, बुद्धीचा आणि अंतःकरणाचा देखील अलिप्त भाव असेल. कोणत्याच टोकाला तो जाणार नाही, तो आपल्या ठिकाणी स्थित असेल, एका मध्यस्थाच्या भूमिकेवर असेल, अशा तऱ्हेही तो सम असेल. त्याचं हे समत्वाचं क्षेत्र आहे, ते क्षेत्र त्याच्या अंतर अनुभवानी दिवसेंदिवस व्यापक होत जाईल. दिवसेंदिवस जसा काळ जाईल, जसं त्याचं आयुष्य समृद्ध होत जाईल या भावानी, या विचारांनी, तसा तो अधिकाधिक व्यापक असं समत्वाचं त्याचं क्षेत्र होईल. शेवटी एक ब्रह्मसाम्यच त्याच्या जीवनामध्ये अवतरेल, अवतरत, त्यामुळे तो ब्रह्मात स्थिर राहील. समदृष्टी म्हणजे शुभदृष्टी असं विनोबा म्हणतात, तेही बरोबरच आहे. तो मध्यस्थ आहे, सम आहे, वेगळा आहे, म्हणून शुभापासून वेगळा, अशुभापासून वेगळा, त्यामुळं कसंही जगताचं झालं तरी चालेल असा मात्र त्याचा भाव नसतो. कारण आत्मा किंवा परमात्मा किंवा ब्रह्म हे अत्यंत शुभ पवित्र असल्यामुळं, ज्ञानस्वरूप असल्यामुळं, त्याच्या ठिकाणी विकार नसल्यामुळं त्याच्या ठिकाणीही सहज शुभाची प्रेरणा असेल. त्याच्या समत्वामुळे शुभता हा त्याचा महत्वाचा गुणविशेष असेल जगताकडे पाहण्याचा. आणि तरी देखील तो आपल्या ठिकाणी स्थिर असेल, आतच ब्रह्मतेचा अनुभव घेत घेत शांती न सोडता व्यापक अशा समत्वाच्या भावनेनी तो ब्रह्मसाम्य अनुभवेल. जीवनात पुढे पुढे हळूहळू क्रमाक्रमानी तो ब्रह्मसाम्याला जाऊन प्राप्त होईल. ब्रह्मामध्ये कायमच स्थिर असेल, मग त्याची अंतर्दृष्टी जशी स्थिर तशी बाहेरची दृष्टी देखील त्याला ब्रह्मातच ठेवेल. आणि ब्रह्माची निर्दोषता, अव्यंगता, त्याला सगळ्या जगताचं अव्यंग आणि निर्दोष असंच दर्शन घडवत राहील. एक प्रकारे त्याच्या जीवनाला अशा तऱ्हेने परिपूर्णता लाभते. ते असं म्हणतात की इहैव तैहि जितः स्वर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. म्हणून ते ब्रह्माच्या ठिकाणी स्थितच होतात. ही समता व्यापक होत होत ते ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतात, स्थिर होतात. आपल्या संसारात दोन गोष्टी कमी असल्या तरी देखील निर्दोष ब्रह्म आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थित त्याची रुखरुख जाते. देहभाव आणि देह संबंधित देहबुद्धीचा विचार एवढाच विचार त्याचा कधीच त्यांनी सोडलेला असतो. अशा तऱ्हेने तो संसार जिंकतो, तो देहबुद्धी जिंकतो, जीवनाची आसक्ती जिंकतो, तसंच मरण भावना देखील तो जिंकतो. तो जिंकतो म्हणजे विसरतो. ते असून देखील नाहीत अशा भूमिकेवर तो येतो. देहबुद्धी काही प्रमाणात असते पण बहुंशी नाही असं होतं. संपूर्ण देहबुद्धी जिंकणं म्हणजे देहबुद्धीच नसली पाहिजे अशी फॅन्टसी मात्र याबाबत धरू नका. याज्ञवल्क्यांची गोष्ट स्वामीजी जसं सांगायचे की ज्ञानी पुरुष झाला म्हणजे त्याला तो एक राजा बोलवायचा, तो आता सम झाला, ब्रह्मामध्ये स्थिर झाला आणि खूप तिखट कालवण करायचा. ते कालवण आमटी होतं असं स्वामीजी म्हणायचे. ज्ञानी पुरुषाला बोलवायचं आणि एवढी तिखट आमटी करायचे असं स्वामीजी सांगायचे की पहिला भुरका घेतल्यावर तो पाटावर उठूनच उभा राहायला पाहिजे. आणि मग तुला तिखट लागलं मग तू कसला ज्ञानी म्हणून जात तुरुंगात, म्हणून तर तुरुंगात टाक, म्हणजे तुला देहबुद्धी आहे तर अजून. तर इतके टोकाचे इथे अर्थ नाहीयेत. तो देहबुद्धी विसरतो आणि असून नाही अशी काही प्रमाणात अनुभवतो तेवढी पुरे आहे स्वर्ग जिंकण्यासाठी आणि जन्म आत्ताचा जन्म जिंकण्यासाठी. तो देहभाव ओलांडतो. देहभाव ओलांडण्यासाठी म्हणून त्याला आधार काय असतो? आधाराशिवाय देहभाव ओलांडणं फार कठीण, म्हणून संन्यास कठीण. या अध्यायात जो आधी विषय आला योगाखेरीज संन्यास मात्र दुःखपूर्ण. जर काहीतरी अजून गोड चांगलं मिळालं तर इंद्रियांचं गोड वाटणारं सुख सोडता येईल, पण काहीच नाही मिळालं आणि एकदम सोडा म्हणलं तर फार कठीण वाटत. तसं तो आत्मसुखामध्ये असतो म्हणून इंद्रियांकडे दुर्लक्ष करू शकतो. अशा तऱ्हेने तो देहभाव ओलांडतो. त्याची बाहेरची अहंता, बाह्य अहंता, देहाला मी समजणारी, कर्म मी करेन असं म्हणणारी, माझं कर्तृत्व आहे असं समजणारी, मी फळ भोगणार आहे असं समजणारी, ही बाह्य अहंता मावळते. रामकृष्ण म्हणायचे ना, तो बाहेरचा मी साला असं म्हणायचे, काही जाता जात नाही. हा बाहेरचा मी त्याचा मावळून जातो, बराचसा मावळतो. मावळून जातो याचा ही 100% अर्थ घेऊ नका. बराचसा मावळतो, आत्मबोधाचा आड येणार नाही इतपत राहिला तर चालेल, पण बराचसा मावळतो. आणि आतला मी जो आहे तो मी आत्मरूप आहे अशा अर्थाने प्रतीत व्हायला सुरुवात होते. शुद्ध मी केवळ उरतो. एवढं झाल्यानंतर देखील त्याला जेव्हा आत्म्याचं सुख प्राप्त होतं तेव्हा तो जगताच्या सुखाविषयी उदासीन राहत नाही. त्याच्या ठिकाणी शुभ भाव जगताविषयी तसाच कायम असतो. तो सगळीकडे शुभ दर्शन घेणारा असतो आणि आत्म्यात निरंतर राहून जगत पाहणारा असल्यामुळं त्याची दृष्टी समदृष्टी असते. कुठल्याच दर्शनामध्ये तो लिप्त होत नाही, लडबडत नाही. परमात्मा जसा शुभ आणि सम तसा तो आपल्या स्वतःच्या जीवनात शुभता आणि समता या दोन्हीचा प्रत्यय हळूहळू घ्यायला सुरुवात करतो. आणि विषम राहून म्हणजे काम क्रोध लोभ आहेत तसेच ठेवायचे आणि परमार्थ देखील करायचा. परमात्म्याचा अनुभव अशक्य असल्यामुळं यांचीही तो योग्य वासलात लावतो. धर्म जीवनावश्यक इतका काम त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहतो. पण एकूण मामला आत राहण्याचा, शुभ आणि त्यामुळे निर्माण झालेली समदृष्टी अशी त्याला प्राप्त होते आणि शांती, क्षमा, दया, करुणा, प्रेम हे त्याच्या जीवनामध्ये मुख्यतः दिसून येत. इहैव तैहि जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषम ही समम ब्रह्म दोषरहित आहे. देहाहंतेच्या दृष्टीने पाहिलं तर ब्रह्म त्यावेळेला मध्यस्थच राहत. विषय उपभोग याबाबत ते केवळ अलिप्त तटस्थ राहत, त्यामुळे ते दोषरहित राहत आणि सम राहत. निर्दोषम ही समम ब्रह्म, कारण ब्रह्म हे सम आणि निर्दोष असं आहे. तस्मात म्हणून तो या निर्दोषत्वाला आणि समत्वाला प्राप्त झाल्यामुळं ब्रह्मणी ते स्थिता हा तो ब्रह्मामध्येच राहतो असं जीवन मुक्ताचं वर्णन केलेलं आहे. फार मोठं वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. सगळीकडं सर्वत्र आणि नेहमीच समत्वानी असणारं अद्वय म्हणजे एकमेव अद्वितीय असं ब्रह्म ते आपणच झालेले आहोत हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. हे समदृष्टीचं संपूर्ण वर्म त्याला प्राप्त झालेलं असतं. जिही विषय संगू न सांडिता इंद्रियाते न दंडिता, बघा खुलासा केला. याचा करता संपूर्ण विषय संघ टाकायला पाहिजे का? नाही. इंद्रियांचं दंडन करायला पाहिजे का? जिभेला गळ टोचून ठेवायचा, कानात खुंट्या ठोकायचा, असं काही करावं लागतं का? नाही. तरी भोगिनी निसंगता कामने विणा, जी लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिकु हे. निदसुर लौकिक म्हणजे निद्रिस्त लौकिक मात्र त्याच्या जीवनात नसत. अंधन नियमानाहा यथांधाहा अशा प्रकारचं झोपलेलं लौकिक त्याच्या ठिकाणी नसतं. तो सगळं काही करेल तर जाणून बुजूनच करेल, ज्ञानपूर्वक करेल. मूर्छेमध्ये मूर्छनेमध्ये एका बेशुद्धीमध्ये तो जीवन जगणार नाही. लौकिक म्हणजे लोकव्यवहार हा जणू मूर्छनेमध्येच चाललेला असतो. जसं गणपती आता येतील तर गणपती बसवणं आणि काय उठवणं बसवणं उठवणं शब्दही असेच वापरतात. बुडवणं हा जो लौकिक आहे हा मूर्छेमध्ये चाललेलाच लौकिक आहे. खिरापत करणं खाणं, मोदक करणं खाणं, निदसुर लौकिकात हे सगळं येतं. काय आहे, कशाकरता आहे, आपली दृष्टी काय असावी, याच्यातून नेमकं काय सांगायचं शिकवायचं आहे याचा पत्ता नाही, हे निजसुर लौकिक. दिवाळी आली दिवाळीसारखी, नवरात्र आलं नवरात्रासारखं, त्याच्या मागचे अर्थ पाहायला जायचे नाहीत, काही काही नाही. 31 डिसेंबर रात्री 12 वाजता फटाके उडवायचे, कधीतरी सुरू झालेली कालगणना, त्यामुळं त्या वर्षाचा शेवटचा दिवस हा इतका महत्वाचा नाहीये. तसं 31 डिसेंबर नावाचा कोणताही दिवस नाही. पण तरी कळतच नाही तर काय करणार, याला निजसुर लौकिक असं म्हणतात. पण तो लोकांचा आधार घेऊन राहतो, तो लौकिक व्यापारामध्ये लोकांबरोबर असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 31 डिसेंबरला आता एक दोन वर्ष आम्ही गेलो नाही, आमचे जे शेजारी त्यांच्याकडे जाऊन आम्ही काहीतरी मग बरोबर खायचं, पावभाजी इडली सांबार गप्पा मारायचा, आणि मग 10-10:30 पर्यंत रात्री परत यायचं. पूर्वी आम्ही 12 पर्यंत जागायचो, मुलं लहान, त्यांची मुलं लहान होती, आम्हाला माझं लग्नही झालेलं नव्हतं, मग नंतर लग्न झालं, पण आम्ही ते सगळं करायचो. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहायचो, 3 कुटुंब मिळून आम्ही ते सगळं करायचो. लोकांच्या आधाराने राहू नये असं मात्र नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी ना म्हणजे अगदी जणू पापच तुम्ही करताय असं. पावभाजी खाण्यात काय पाप आहे, एरवी खातो तसं त्या दिवशी खाल्ली, पण समजून तर असलं पाहिजे हे काय आहे, काय 31 डिसेंबर. 31 डिसेंबर नावाचा कोणताही तसा विशेष दिवस नाही. थोडी उशिरा कालगणना सुरू झाली असती ना तर 1 जानेवारी 31 डिसेंबर झाला असता. एक दिवस उशिरा जरी सुरू झाली असती तरी तसं तसा प्रकार आहे सगळा. हे नीट जाणून असावं. जी लोकांचे मी आधारे लौकिकेची व्यापारे तरी सांडिले निदसुरे लौकिक हे, निदसुर झोपलेले लौकिक मात्र नको. आत अतिशय जागा आणि जागृतीमध्ये व्यवहार करणारा आत्मस्थ असा भगवंतांना अपेक्षित. जैसा जना माझी खेचरू असं तुझी जना नोहे गोचरू, पैसा शरीरी तरी संसारू नोळखे तयाते. लोकांमध्ये आता हे बोललं तर गुन्हा होईल की काय मला माहित नाही बरं का. लोकांमध्ये एखादी व्यक्ती असते की त्याला भूत लागलेलं असतं. जैसा जनामध्ये खेचरू असं तुझी जना नव्हे गोचरू, पण त्याला भूत लागलेलं कोणी पाहत नाही. त्याच्या वागण्यावरून म्हणायचं याला भूत लागलं. असा जसा जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भूत ज्याला लागलेलं आहे अशी व्यक्ती लोकांमध्येच असते, एक थोडी वेगळी दिसते इतपतच, पण भूत काही दिसत नाही त्याचं. तैसा शरीरी परी संसारू नोळखे तयाते, तसा तो शरीरामध्ये असतो पण संसार त्याला ओळखत देखील नाही, इतका संसारापासून तो दूर असतो. हे असो पवनाचे नि मेळे जैसे जळींची जळ लोळे, वाऱ्याच्या योगानी लाटा निर्माण होतात आणि पाणीच पाण्यावर लोळत असतं. ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे, पण ते कल्लोळ म्हणून वेगळं जसं दिसावं लाटांच्या योगानी पाणीच, तैसे नाम रूप तयाचे एरवी ब्रह्मचितो साचे। मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा, ऐसे निसमदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे। हीच लक्षण आहेत, पण आता या पुरुषाला लक्षण देखील अनेक काही आहे, याचही अनेक काही वैशिष्ट्य आहे। अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे, ते मी तुला सांगेन असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पुढच्या वेळेला। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। स्वामी जी स्वामी जी नारायण प्रभु। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि हरि।